सावल्यात दडलेले गूढ काही तेथे सळसळत्या पानातून हाक कानी येते दिटव्या ह्या चित्कारते आर्त वेड्या पिशा धुक्यातल्या